आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती। कतारचे आमिर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर। भारत कतार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार। एमएसएमईसाठी विनातारण पत हमी योजनेची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा। रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदीसाठी आज रियाद इथं बैठक। आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा लांबणीवर। आता सविस्तर बातम्या। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे। सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज संपत आहे। ज्ञानेश कुमार 1988 केरळ तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत। यापूर्वी संसदीय कार्य मंत्रालयातील सचिव म्हणून ते कार्यरत होते। डॉ विवेक जोशी यांची नवे निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे। ते 1989 सालच्या हरियाणा तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दोघांच्याही नावावर शिक्कामोर्तब केलं आहे। कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचं काल भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत आगमन झालं। आज राष्ट्रपती भवन इथं त्यांच्या स्वागतासाठी स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। भारत कतार दरम्यान विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक होणार आहे। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमईसाठी विनातारण पत हमी योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत केली। या योजनेमुळे एमएसएमईना तारण न घेता यंत्रसामग्री किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होईल। गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे एमएसएमई क्षेत्र सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करून अनेक पावलं उचलण्यात आली आहेत। देशाच्या भांडवली बाजारातील गुंतवणूक चांगला परतावा देणारी ठरत आहे असं सीतारामन यावेळी बोलताना म्हणाल्या। संरक्षण उत्पादन क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूल धोरणं राबवली आहेत। यामुळे भारताची संरक्षण निर्यात 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे आणि महाराष्ट्र संरक्षण उत्पादनाचं केंद्र म्हणून विकसित होत आहे असंही त्या यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या। 2024-25 या आर्थिक वर्षात त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत 7.21% वाढ नोंदवण्यात आली आहे तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 8.96% वाढ नोंदवली गेली। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकंदर निर्यात सुमारे 683 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे तर आयात एकंदर 770 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे। सध्याच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान व्यापारी मालाची निर्यात 359 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती तर याच कालावधीत आयात एकंदर 602 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती। या कालावधीत व्यापारी मालाची तूट एकंदर 243 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत देण्यात आली आहे। देशात जुलैमध्ये लागू झालेल्या 3 नवीन फौजदारी कायद्याच्या जम्मू आणि काश्मीरमधील अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आढावा बैठक घेणार आहेत। यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्याच्या गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी गुप्तचर विभागातील अधिकारी तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत। पोलीस न्यायालय तुरुंग न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि खटल्यांबाबत मार्गदर्शन असणाऱ्या भारतीय न्यायसंहिता 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नव्या 3 कायद्यातल्या तरतुदींच्या अंमलबजावणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात येणार आहे। 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान अर्थात पीएम आशा योजना 2025-26 आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। या निर्णयासह सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर उडीद आणि मसूर डाळींच्या खरेदीलाही परवानगी दिली आहे। यामुळे डाळींचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्यात आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात तसंच शेतकऱ्यांचं योगदान यामध्ये वाढवण्यास मदत होणार आहे। 2024-25 खरीप हंगामासाठी किंमत आधार योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तूर डाळीची खरेदी करण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्यता दिली आहे. याअंतर्गत एकंदर 13 लाख मेट्रिक टन खरेदी होईल. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील धान्य खरेदी यापूर्वीच सुरू झाली आहे. या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या राज्यांमध्ये एकंदर 15,000 मेट्रिक टन तूर डाळीची खरेदी करण्यात आली आहे, ज्यामुळे 12,000 अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदीसाठी आणि दोनही देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी घडवून आणण्याच्या उद्देशानं वरिष्ठ अमेरिकी आणि रशियाचे अधिकारी आज सौदी अरेबियात चर्चा करणार आहेत. 3 वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या लष्करी कारवाईनंतर या दोनही देशांमधील ही सर्वात महत्वाची बैठक असेल, अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गई लावारोव्ह आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह सौदीची राजधानी रियाद इथं या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान अमेरिका रशिया चर्चेत युक्रेन भाग घेणार नाही असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. यावर्षीचा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा नवीन भाग आज प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध परीक्षा मंडळांच्या परीक्षेत प्रथम आलेले यशस्वी विद्यार्थी आपले अनुभव सांगणार आहेत, तसंच परीक्षा काळात चिंता तणाव यांचा यशस्वीपणे सामना कसा करावा याबाबत आपले अनुभव हे यशस्वी विद्यार्थी सांगणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल समाज माध्यमांवर याबद्दलची एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात नक्षा या उपक्रमाचं उद्घाटन आज ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांमधल्या नागरी भागात भूसर्वेक्षण केलं जाणार आहे. शहरी भागात जमिनीच्या मालकीचे अचूक आणि विश्वासार्ह तपशील तयार व्हावेत यासाठी जमीन नोंदणी करणं आणि माहिती अद्ययावत करण्याचं काम केलं जाईल. माहिती तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेमुळे पारदर्शकता कार्यक्षमता वाढेल आणि शाश्वत विकासालाही त्याचा हातभार लागेल असं ग्रामविकास मंत्रालयानं नमूद केलं आहे. महाराष्ट्रातल्या 10 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सर्वेक्षण होणार असून यात बुलडाणा नगर परिषद क्षेत्राचा समावेश आहे. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन देशभरातील 60 रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरळीत वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतील 7 रेल्वे स्थानकांवर एक विशेष मोहीम सुरू केली जाईल, अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर उपाध्याय यांनी माध्यमांशी बोलताना काल दिली. यावर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुरेशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धांसाठी हवामान अनुकूल झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं क्रीडा मंत्रालयानं कळवलं आहे. गेल्या महिन्याच्या 23 ते 27 तारखेपर्यंत लडाखमध्ये एनडीएस स्पोर्ट्स मैदान आणि गुफुक तलाव इथं आईस हॉकी आणि आईस स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे 19 संघ 6 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात लडाख सध्या 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह पदक तालिकेत आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. कतारचे आमिर 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारत कतार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार. एमएसएमईसाठी विनातारण पत हमी योजनेची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा. रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदीसाठी आज रियाद इथं बैठक. आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा लांबणीवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.